हरे कृष्ण। तर आजच्या श्रीमद भागवत वर्गामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हृदयपूर्वक स्वागत आहे आणि आशीर्वाद तर द्यावेच लागतील तुम्हाला, कारण माझ्याकडे काही एवढी योग्यता नाही आणि आज विशेष करून हरिदास ठाकूर यांचा तिरोभाव दिवस पण आहे, तर अशा महान आचार्यांचं गुणगान करणं हे तर छोटा मू बडी बात, म्हणजे लहानपणी मोठा घास असं आहे। तर हरिदास ठाकूरांच्याही चरणी आणि सर्व वैष्णवांच्या चरणी प्रार्थना करून की मला दोन शब्द बोलण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, तर ती चांगल्या प्रकारे सेवा करू शकेन। हरे कृष्ण। तर हा रामलीला अध्याय क्रमांक 10 आणि स्कंद क्रमांक आहे 9। तर रामलीलेवर ही चर्चा चालू आहे। तर इथे प्रसंग असा आहे की आता प्रभू रामचंद्र हे वनवासात आलेले आहेत आणि त्यांचं जीवन जे आहे ते अतिशय कष्टमय चाललेलं आहे। त्यांचं जो काही धनुष्य आहे, अजेय धनुष्य, ते धारण करून काय करतायत, फिरत आहेत वनामध्ये। आणि अशा परिस्थितीमध्ये रावणाची जी बहीण आहे शूर्पणखा, ही शूर्पणखा येते आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना पाहून तिचं दूषित मन हे आकर्षित होतं आणि प्रभू रामचंद्रांना विचारणा करते की तुम्ही काय करा, माझा स्वीकार करा। प्रभू रामचंद्र ऐकत नाही। प्रभू रामचंद्र म्हणतात की माझ्याजवळ अगोदरच एक पत्नी आहे, तर तू काय कर, लक्ष्मणाकडे जा। आणि मग लक्ष्मणाकडे पुन्हा पाठवतात प्रभू रामचंद्र। तर लक्ष्मण म्हणतो की नाही, तू रामचंद्राकडे जा। आणि असं करत असताना मग शेवटी ही जी शूर्पणखा आहे, ही शूर्पणखा हिला वाटतं की आपल्या मध्ये जो काही आळ आहे ती म्हणजे सीता, तर सीतेला काय करू, आपण खाऊन टाकूया। आणि अशी दुष्टबुद्धी तिच्या मनात येते। आणि तर त्यावेळी प्रभू रामचंद्र हे लक्ष्मणाला सांगतात की अरे हिचं काय कर, नाक कापून टाक, हिला विद्रूप करून टाक। आणि मग तिला विद्रूप केलं जातं आणि ती अशा अवस्थेमध्ये आपल्या प्रिय बंधू रावणाकडे जाते। रावणाला सर्व काही हकीकत सांगते की दादा तिथे अतिशय सुंदर दोन नवयुवक आहेत आणि त्यांच्यासोबत अतिशय सुंदर अशी एक युवती आहे, तिचं वर्णन पूर्णपणे सांगते। आणि रावण हा कामांध असतो, कामांध असल्या कारणानं मग तो सीतेला घेऊन जाण्यासाठी, तिचा उपभोग करण्यासाठी तो काय करतो की पूर्ण योजना आखतो। आणि योजना आखल्यानंतर मारीच जो आहे त्या मारीचकडे जातो, मारीचला म्हणतो की तू एक सुवर्ण हरणाचं रूप घ्यायचं आणि ज्यावेळेस सीता कुटीच्या बाहेर येईल त्यावेळेस तू तिथं थांबायचं। आणि हे जे सुवर्ण हरिण आहे मारीचाच्या रूपामध्ये, हे हरिण त्या रामचंद्रांच्या कुटीजवळ फिरत असतं आणि फिरता फिरता सीता ज्यावेळेस बाहेर येते कुटीच्या, तर बघते की अतिशय सुंदर सुवर्ण हरिण आहे आणि तिच्या मनामध्ये स्वाभाविक इच्छा होते की मला ते सुवर्ण हरिण पाहिजे। आणि ती प्रभू रामचंद्रांना सांगते की मला ते हरिण पाहिजे म्हणून। आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना सांगितल्यानंतर आता पतीची कर्तव्य आहे की आपल्या पत्नीचं जे काही मागण्या आहे ती पूर्ण करणं। आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतात की ठीक आहे, मी त्याला घेऊन येतो। परंतु हा मारीच हळूहळू प्रभू रामचंद्रांना आपल्या मायेद्वारे बऱ्याच लांब 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 घेऊन जातो आणि शेवटी प्रभू रामचंद्र त्याला बाण मारतात आणि तो मरून पडतो। तर इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये श्रीलंपट व्यक्तीचं उदाहरण देतात की ज्यावेळेस एखादा श्रीलंपट व्यक्ती असतो तर त्याला हे त्याने मग तो वनात असो किंवा घरात असो त्याला दुःख हे भोगावंच लागणार। तर अशा प्रकारे हे आपण थोडक्यात पाहूया. आणि आपण आज अतिशय आपल्या कृष्ण भावनेसाठी आपण पाहतो की आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या कुठल्या नावाने ओळखतात. ज्या लोकांना माहिती नाही ते लोक काय म्हणतात, हरे कृष्णवाले आले. तर ती जी काही सुरुवात आहे, त्यांचे जे आचार्य आहेत ते आहेत हरिदास ठाकूर. तर हरिदास ठाकूरांचा आज तिरोभाव दिवस आहे, तर त्यांच्या तिरोभावाविषयी आपण थोडंसं चर्चा करूया. तर असं वर्णन आहे की हरिदास ठाकूर यांची जी काही, यांच्याविषयी जो कोणी बोलेल, जो कोणी ऐकेल, तर ह्या सगळ्यांचं काय होईल, हरिनामामध्ये रुची निर्माण होईल या सगळ्यांना. तर आपण या हरिदास ठाकूरांविषयी थोडासा बोलण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्याकडे काही एवढी योग्यता नाही, तरीही एक शुद्ध बापरूंच्या कृपेमुळे संधी मिळालेली आहे. तर हरिदास ठाकूर यांचा जो काही जन्म आहे हा बुढाण गाव येथे झाला. आणि हरिदास ठाकूर हे मुस्लिम कुळामध्ये जन्माला आले. असं म्हणतात की हरिदास ठाकूर ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी त्यांनी आई वडिलांचं नाव नाही घेतलं. पहिल्या सुरुवातीलाच त्यांनी काय केलं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आचार्य आहेत नामाचार्य, तर त्यांनी सुरुवातीपासूनच काय केलं, भगवंतांच्या नामाचा प्रचाराला सुरुवात केली. जन्मल्या जन्मल्या त्यांनी लगेच तोंडातून तो शब्द निघाला तो भगवत नामाचाच. आणि हरिदास ठाकूर असं म्हणतात की पहिले प्रचारक आहेत. तर इथे महाराज वर्णन करत होते की श्लोकानुसार महाराज म्हणाले, सुन सुन नित्यानंद सुन हरिदास सर्वत्र अमार आज्ञा करह प्रकाश. तर महाप्रभू हे नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरांना आज्ञा करतात की आमची, माझी तुला आज्ञा आहे तुम्हाला की तुम्ही काय करा, या हरिनामाचा पूर्ण काय करा, जगभरामध्ये प्रचार करा. आणि ही आज्ञा शिरोधारी ठेवून, बघा हा प्रचार अतिशय गंभीर प्रचार होता, त्यांनी ती आज्ञा आता शिरोधारी ठेवलेली आहे. आणि पुढे कसा प्रचार करतात, प्रति घरे घरे गिया करह भिक्षा, बोलो कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण शिक्षा. तर प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ते काय म्हणायचे, भिक्षा मागायचे. काय भिक्षा मागायचे, बोलो कृष्ण भजो कृष्ण करो कृष्ण शिक्षा. की प्रत्येक घरामध्ये जाऊन ते प्रत्येक व्यक्तीला सांगायचे की अरे कृष्ण म्हणा, बोला कृष्ण, करा कृष्ण आणि कृष्ण शिक्षा लोकांना करा. तर हे जे हरिदास ठाकूर आहेत, तर हे एवढे महान आचार्य होते, मग ते मुसलमान कुळामध्ये कसे काय जन्माला आले. तर आपण पाहतो की कृष्णलीलेमध्ये ब्रह्माजी जे होते, हे ब्रह्माजी जो ब्रह्मविमोहन लीलेचा जो काही प्रसंग आहे तो आपल्याला सगळ्याला सगळ्यांना माहिती आहे. तर याच्यामध्ये शिक्षा एकच आहे की ब्रह्मदेवांनी काय केलं, गोप बालक आणि भगवंतांना बाजूला केलं. मात्र गोवर्धन लीलेमध्ये इंद्राने काय केलं, गोप बालक असतील, गोपी असतील आणि जे काही व्रजवासी होते, गायी होत्या, सगळ्यांना काय केलं, एकत्र आणलं. तर ह्या लीलेमध्ये आपण पाहतो की इंद्रांवर एवढे क्रोधित झाले नव्हते भगवान, त्यांना क्षमा केली. सुरभी गायी समोर आणून इंद्राने क्षमा मागितली, त्यांना क्षमा केली. परंतु इथे ब्रह्मन विमोहन लीलेमध्ये ब्रह्मदेवांना भगवंत क्षमा करत नाही लवकर, कारण की त्यांनी काय केला, मोठा अपराध केला होता की भगवंतांनी भगवंतांपासून भक्तांना वेगळं केलं होतं. म्हणून हे जे ब्रह्मदेव आहेत, हे ब्रह्मदेव पुढे पुढच्या लीलेमध्ये हे नामाचा प्रचार करण्यासाठी मग ते स्वतःच काय करतात की हरिदास ठाकूरच्या रूपामध्ये या मुसलमान कुळामध्ये येतात. आणि मुसलमान कुळामध्येच का, कारण की त्यावेळी काय होते की जातीवाद खूप होता आणि कलियुग आहे, कलियुगामध्ये मग हा ह्या जातीचा तो त्या धर्माचा हे सगळं काही असेल, त्याच्यापेक्षा आपण काय करूया की अशा जातीमध्ये हरिदास ठाकूरांना पाठवूया की ज्या जातीमध्ये लोक आक्षेप करू शकणार नाही. आणि या मुसलमान कुळामध्ये जन्मल्यामुळे काय होईल की भगवान चैतन्य महाप्रभू हे अशा मुसलमान व्यक्तीचा देखील हरिनामाने उद्धार करू शकतात, तर मग आपल्यासारख्यांचं काय. तर आपण या भारतभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे, हिंदू धर्मामध्ये आहोत, तर आपला उद्धार हा निश्चित होणार. तर हे भगवंत दाखवून देण्यासाठी काय करतात, या ब्रह्माजींना मुसलमान कुळामध्ये हरिदास ठाकूरांच्या रूपामध्ये त्यांना जन्म घ्यायला हे करतात. तर पुढे असं वर्णन आहे की ज्यावेळेस आपण हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम, आणि अजून एक त्यांच्यामध्ये येतं की ज्यावेळेस आपण हरींच्या प्रती अपराध करतो किंवा भक्तांप्रती अपराध करतो, तर एकच उपाय आहे, ते म्हणजे काय, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर एकदा हरिदास ठाकूर हे आता पूर्ण ग्रामामध्ये प्रचार करतात भगवान नामाचा, सदैव दिवस आणि रात्र हरिनाम ते घेत असतात. तर एवण हय्या करे हिंदूर आचार, भालमते तारे आणि करह विचार. की हा यवन कुळामध्ये जन्मलेला आहे, काजी बघतो की हा यवन कुळात जन्मलेला आहे, तरी देखील हा काय करतो, हिंदूंचा आचार करतोय, आणि म्हणून थोडासा विचार करावा लागेल आपल्याला. तर हा काजी बादशहाला सांगतो की आपण याच्यावर थोडा विचार करूया. आणि मग बादशहाच्या आदेशाने काजी काय करतो, त्या हरिदासला बोलवून आणतो. आणि बोलवल्यानंतर त्यांना बादशहा समजू लागतो की अरे तू मुसलमान आहेस, तर तू हिंदूंचं का नाव घेतो, आपल्या मुसलमानचं नाव घे की अल्लाह अल्लाह म्हण. तर त्यावेळी हा जो हे जे हरिदास ठाकूर आहेत हे म्हणतात की हे बघा, तुमच्या हृदयामध्ये परमात्मा आहेत, ते मला आणि माझ्या हृदयामध्ये देखील परमात्मा आहेत, मला ते हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर मला ते असं प्रेरित करतात. आणि तुमच्या हृदयामध्ये देखील परमात्मा रूपाने ते काय करतात की तुम्हाला अल्ला अल्ला म्हणून बोलायला प्रेरित करतात. तर दोघही एकच आहेत, फक्त काय आहे, नाव वेगळं आहे. तर बादशहा हा हरिदास ठाकूरांच्या या प्रश्नाने खुश होतो की हा अरे बरोबरच आहे. पण काजी जो आहे, हा काजी काजी म्हणतो की नाही, हा विष पसरवतोय सगळीकडे, हा काय करेल, हळूहळू हिंदूंचा प्रचार वाढवणार, म्हणून याला आपण शिक्षा केलीच पाहिजे. आणि शेवटी मग असं बोलणं झाल्यानंतर बादशहाच्या मनामध्ये पण येतं की ठीक आहे, काय शिक्षा करायची. तर नेहमीप्रमाणे ते म्हणतात की याला आपण 22 मार्केटमध्ये मारण्याचा एक मान घेऊया, बघू त्यावेळेस सुधारला तर सुधारला. आणि मग शेवटी ते सगळं केलं जातं. आणि आता हरिदास ठाकूरांना 22 मार्केटमध्ये मारण्याचा त्यांनी सुरुवात केली. पहिली मार्केट झाली, दुसरी मार्केट झाली, परंतु हरिदास ठाकूरांच्या मुखावर जे काही हरिनाम आहे ते हरिनाम काही सुटत नव्हतं. तिसरी मार्केट झाली, असं करत करत 20 मार्केट झाल्या तरीही हरिदास ठाकूर आपलं हरिनाम घ्यायचं सोडत नव्हते. आणि हरिदास ठाकूर एक अतिशय प्रसिद्ध श्लोक गातात, ते म्हणतात की खंड खंड हई देह जा यदि प्राण तबुतना छाडे वदने हरिनाम, की माझ्या देहाचे तुकडे तुकडे झाले तरी मी हरिनाम सोडणार नाही. आणि हे म्हणून आता 22 मार्केट, आता 20 मार्केट झालेले आहेत, तरी हरिदास ठाकूरांच्या मुखावर जे तेज आहे ते तेज कमी झालेलं नाही. तर असं वर्णन येतं की ज्यावेळी आपण या हरिदास ठाकूरांच्या या कथेचं श्रवण करतो तर आपल्याला जी काही वेदना आहे, जी काही हरिदास ठाकूरांना मारलं जात होतं कोड्याने, तर ती जी काही वेदना आहे तर ती वेदना आपल्याला होणार नाही आणि आपण सदैव भगवंतांचं हरिनाम हे गात राहू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हरिदास ठाकूरांच्या या लीलेचं जर कोणी स्मरण जरी केलं तरी देखील त्याला ह्या भौतिक जगातल्या ज्या काही वेदना आहेत त्या वेदना होणार नाही. तर असं वर्णन आहे. म्हणजे हरिदास ठाकूर हे एवढे महत्त्वपूर्ण आहेत. आणि पुढे आपल्याला माहिती आहे की हे जे दोघं मल्ल आहेत, हे मल्ल म्हणतात की मुष्टिंदी, ते म्हणतात की अहो हरिदास ठाकूर तुम्ही मरण्याचं नाटक करा नाहीतर आम्हाला मरावं लागेल बादशहाच्या विनंतीवरून. आणि शेवटी मग हरिदास ठाकूर मरण्याचं नाटक करतात आणि ही बातमी बादशहापर्यंत पोहोचते. बादशहा संतुष्ट होतो आणि शेवटी मग हरिदास ठाकूरांच्या शरीराला गंगेमध्ये सोडण्यासाठी त्या मुष्टंडीनं सांगितलं जातं. परंतु असं मी वाचलं नाही, परंतु मी ऐकलं की असं वर्णन आहे की हरिदास ठाकूरांना ज्यावेळेस गंगेमध्ये टाकण्यासाठी ते प्रयत्न करत होते तर जे विश्वंभर जे जगाचा भार आपल्या पूर्ण याच्यामध्ये घेतात तर ते विश्वंभरांनी हरिदास ठाकूरांचं जे शरीर आहे ते एवढं जड केलं की ते सैनिक उचलू शकलं नाही आणि शेवटी ते शरीर तिथंच राहिलं. आणि गंगेमध्ये टाकत असताना ते ज्यावेळेस ते ब्राह्मण होते गंगेतटावर, ते म्हणाले की तुम्ही या शरीराला गंगेत टाकू शकत नाही कारण की तो मुस्लिम आहे. तर मग शेवटी त्यांनी विचार केला की आपण काय करू, त्यांना दफनूया. तर त्यावेळी मुसलमान लोक देखील म्हणाले की नाही, त्याला जर आपण दफन केलात तर त्याला काय मिळेल, अल्लाची हे मिळेल, त्याच्यापेक्षा त्याला दफनायचं नाही कारण की तो आपलं नाव घेत नाही, तो हरे कृष्णा मंत्र म्हणतो, हिंदूंचं नाव घेतो. मग त्यांनी विचार केला की असंच पडू देऊया, काहीतरी कावडे वगैरे येतील ते खातील, पशु पक्षी येऊन खातील. परंतु ज्यावेळेस हे असंच सोडून जातात तर असं वर्णन येतं की गंगा देवी जी आहे ही गंगा देवी हरिदास ठाकूरांच्या चरणाचा स्पर्श घेण्यासाठी आतुर होती. म्हणजे बघा एवढ्या हरिदास ठाकूरांची काय होती, महानता होती. तर ही गंगा देवी शेवटी मग काय केलं जातं की हरिदास ठाकूरांना गंगा नदीमध्ये सोडलं जातं आणि ती गंगा नदी पवित्र होते. म्हणून म्हटलेलं आहे की गंगा ज्यावेळेस अवतरित होते त्यावेळेस म्हणते ना की मी जर या भूलोकी आलो तर मी हे सगळे पापी लोक काय करतील, माझ्यामध्ये स्नान करतील आणि मला अशुद्ध करतील, तर माझा उद्धार कसा होणार. तर असे जे काही महान महान भक्त आहेत, ही भक्त येतील आणि स्पर्श करतील आणि त्यावेळेस तुझं जे काही पाप आहे ते सगळं धुवून जाईल. तर आपण या लीलेवरून हे शिकू शकतो. आणि पुढे हरिदास ठाकूर हे तिथून फुलिया ग्रामामध्ये येतात आणि फुलिया ग्रामामध्ये आल्यानंतर हरिदास ठाकूर एका गुफेमध्ये राहायला लागतात आणि त्या गुफेमध्ये राहत असताना अनेक लोक हरिदास ठाकूरांच्या दर्शनासाठी येतात. आणि ज्यावेळेस हरिदास ठाकूरांच्या दर्शनासाठी येतात त्या गुफेजवळ ते बसतात तर त्यांना दुर्गंधयुक्त वास येतो. ते म्हणतात की अहो हरिदास ठाकूर, तुमच्यासाठी आम्ही दुसरी जागा निवडलेली आहे, तिथे छान तुम्हाला काय करू कुटी बांधून देऊ, तिथे तुम्ही राहा. आणि हरिदास ठाकूर हे मान्य करतात की ठीक आहे. आणि ज्यावेळेस हरिदास ठाकूर निघायला लागतात त्यावेळेस तो जो सर्प आहे एक आत बसलेला असतो तो विचार करतो की अरे एवढे विशुद्ध भक्त जे सदैव 24 तास भगवंतांच्या हरिनामाचं कीर्तन करत आहेत तर ते जर आपल्या कोटीतून निघून जात असतील म्हणजे बघा तो जो सर्प आहे तो देखील काय करत होता हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे या हरिनामाचा तो गुणगान ऐकत होता आणि म्हणून त्याच्यामध्ये देखील बदल झाला. ज्यावेळी हरिदास ठाकूरांनी ठरवलं की मला आता काय करावं लागेल इथून निघून जावं लागेल तर हरिदास ठाकूरांच्या जाण्याच्या अगोदरच तो सर्प काय होतो तिथून निघून जातो. तर ही हरिदास ठाकूरांची नामाची महिमा आहे. आणि पुढे आपण पाहतो की रामचंद्र खान ही बातमी पूर्ण पसरते आणि रामचंद्र खानाला देखील समजतं की हा रामचंद्र असं वर्णन आहे की हा रामचंद्र खान हिंदू असतो परंतु मुस्लिम याचं त्याने काय केलेलं असतं मुस्लिमचा याच्यामध्ये तो गेलेला असतो म्हणून त्याला रामचंद्र नाव जे आहे हिंदू आणि शेवटी पदवी काय आहे खान तर हिंदू मुस्लिम असा तो असतो. पण होते काय की तो पाहतो बघतो की सगळी काही लोक हरिदास ठाकूरांना प्रणाम करतात त्यांना दंडवत मारतात परंतु मला कुणीही दंडवत मारत नाही माझ्याकडे कुणी पाहत पण नाही आणि तो तिथला प्रमुख असतो त्यामुळे थोडासा अहंकार असतो त्याला की मग आपण काय करूया याला पळवण्यासाठी एक युक्ती आखूया आणि मग त्यावेळी एक युक्ती हा रामचंद्र खान आखतो आणि ते झाल्यानंतर आपल्याला माहिती की एक वेश्या जी आहे ही वेश्या तो या हरिदास ठाकूरांकडे पाठवतो आणि हरिदास ठाकूरांकडे ही वेश्या जाते पहिल्या दिवशी वेगवेगळे हावभाव करते हरिदास ठाकूरांच्या जवळ गेल्यानंतर तरी देखील हरिदास ठाकूर काय करतात आपला जप जो आहे ते जप सोडत नाहीत आणि काही काळ ती जप ऐकल्यानंतर हरिदास ठाकूर आपले डोळे उघडतात आणि त्यावेळेस हरिदास ठाकूर तिला म्हणतात की हो मी तुझी इच्छा जरूर पूर्ण करेल परंतु माझा अजून जप राहिलेला आहे. आणि असं करत करत तो दिवस उजाडतो वेश्यान तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी येते दुसऱ्या दिवशीही तेच हरिदास ठाकूरांचा जप संपेना. तिसऱ्या दिवशी मात्र ह्या वेश्येच्या मनामध्ये बुद्धीमध्ये पूर्णपणे काय होतो बदल होतो आणि ही जी वेश्या आहे ही वेश्या हरिदास ठाकूरांच्या जवळ येऊन रडायला लागते त्यांना दंडवत प्रणाम करते की माझी चुकी झाली मला क्षमा करा मी तुमचं पतन करण्यासाठी आले होते मला रामचंद्र खानने पाठवलं होतं. तर हरिदास ठाकूर म्हणतात की हो मला सगळं काही माहिती आहे परंतु मी तुला भक्ती प्रदान करण्यासाठी तुला भक्त बनवण्यासाठी तुझ्यासाठीच मी इथे थांबलो होतो तर आता तू काय कर तू ह्या जागेवर थांब आणि मी इथून आता निघून जाणार. तर ही जी वेश्या आहे ही वेश्या हिचा उद्धार कसा झाला तुळशी श्रवण करे चर्वण उपवास इंद्रिये दमन हैल प्रेमेर प्रकाश प्रसिद्ध वैष्णव हैल परम महांती बड बड वैष्णव तारे दर्शन यायंती. तर तुळशी देवीच्या श्रवण आणि कीर्तनाने आणि तुळशी देवीला प्रदक्षिणा घातल्याने हिचं काय झालं इंद्रियांचं दमन झालं आणि ही हरिदास ठाकूरांच्या मंत्रजपामुळे त्या भक्ताच्या संघामुळे काय झाली एवढी शुद्ध झाली ती वैष्णव बनली परम वैष्णव परम वैष्णवी महंती आणि बडबड वैष्णव तारे दर्शन यायंती म्हणजे मोठे मोठे जे काही वैष्णव होते मोठमोठे अष्टोत्तर शेत 108 जे काही असतील ते सगळे काय होत होते ह्या लक्ष हिराच्या दर्शनासाठी येत होते. तर ही तिची एवढा तिच्यामध्ये बदल झाला आणि आपण एके दिवशी असं होतं की हरिदास ठाकूर ज्यावेळेस शेवटची वेळ असते हरिदास ठाकूरांची आणि गोविंद जे आहेत ते गोविंद चैतन्य महाप्रभूंचे जे निजी सेवक असतात ते निजी सेवक येतात आणि जगन्नाथांचा महाप्रसाद हरिदास ठाकुरांकडे देण्यासाठी ते विचारतात. ते म्हणतात की देखे हरिदास ठाकूर करियाचे शयन, मंद मंद परितेचे संख्या संकीर्तन. तर हरिदास ठाकुरांना ज्यावेळेस गोविंद पाहतो अतिशय खुश होतो, संतुष्ट होतो. का? कारण की हरिदास ठाकूर हे झोपलेले आहेत, करियाची शयन, ते झोपलेले आहेत पाठीवर. आणि पाठीवर झोपले असताना काय करत आहेत ते? मंद मंद संकीर्तन, म्हणजे हळू आवाजामध्ये काय करत होते आपल्या जपमाळेवर, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ते संकीर्तन करत होते आणि म्हणून गोविंद खुश होतो त्यांना बघून. आणि पुढे हरिदास ठाकूरांना जगन्नाथांचा जो काही महाप्रसाद आहे तो महाप्रसाद देण्यासाठी ते सांगतात की तुम्ही हा महाप्रसाद घ्या. त्यावेळेस हरिदास ठाकूर म्हणतात की नाही, मी आज काय केलेलं आहे, संख्या कीर्तन पुरे नाही के मते खाईव, महाप्रसाद अनियाद के मते उपेक्षेव. मी आज माझ्या नाम जपाची संख्या पूर्ण केलेली नाही, कसं मी तो प्रसाद खाऊ. परंतु तुम्ही महाप्रसाद आणलेला आहे त्याची उपेक्षा पण कशी करू. म्हणून हरिदास ठाकूर काय करतात, थोडासा एक कणभर महाप्रसाद ग्रहण करतात. आणि पुढे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू हे जगन्नाथांचं दर्शन घेऊन येतात आणि हरिदास ठाकूरांजवळ येतात, आणि हरिदास ठाकूरांजवळ ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस हरिदास ठाकूर काय करतात, नमस्कार करिस्ते हो कैला निवेदन, शरीर सुस्त हय मोर अशुद्ध बुद्धिमन. तर हरिदास ठाकूरांना महाप्रभू प्रश्न विचारतात की हरिदास सगळं ठीक आहे ना. तर त्यावेळेस हरिदास ठाकूर म्हणतो की माझं शरीर ठीक आहे. आता हरिदास ठाकूर शय्येवर पहुडलेले होते, म्हणजे झोपलेले होते, त्यांना उठता येत नव्हतं, म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये हरिदास ठाकूर होते. त्या वेळेत देखील हरिदास ठाकूर म्हणतात की माझं शरीर ठीक आहे परंतु बुद्धी आणि मन काय आहे, ठीक नाही. आणि पुढे ते म्हणतात, प्रभू म्हणतात, प्रभू कहे वृद्ध हैला संख्या अल्प कर, सिद्ध देह तुम्ही साधने आग्रह केने कर. की तुम्ही वृद्ध झालेला आहात, संख्या हरिनामाची संख्या आहे 16 पेक्षा कमी करा. असं नाही, तर त्यांची संख्या किती होती, 192 माळा. तर त्यावेळी चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुमची संख्या कमी करा हरिनामाची तरी चालेल, कारण की तुम्ही आता वृद्ध झालेला आहात. आणि तुम्ही सिद्ध झालेला आहात त्याच्यामध्ये, म्हणून तुम्ही काय करा, ती संख्या कमी करा. तर इथे या तात्पर्यामध्ये प्रभुपाद अतिशय सुंदर लिहितात की जोपर्यंत आपण रागानुग प्रेम स्तरापर्यंत जात नाही तोपर्यंत विधी विधानांचे पालन करणे गरजेचे आहे. आणि उदाहरण देतात, पहिलंच उदाहरण आहे की हरिदास ठाकूरांचं. हरिदास ठाकूरांनी आपल्या नाम जपामध्ये कधीही कमी केली नाही. आणि दुसरं उदाहरण देतात ते रघुनाथ दास गोस्वामींचं. रघुनाथ दास गोस्वामींनी देखील आपल्या विधिविधानांमध्ये कधीही तडजोड केली नाही. म्हणून असं म्हणतात की संख्यापूर्वक नाम गान नती भी काला वसानी कृतो, की सदैव ते संख्यापूर्वक नामांचं गान करत होते. आणि पुढे हरिदास ठाकूर हे म्हणतात की हरिदास ठाकूर म्हणतात की प्रभो अदृश्य अस्पृश्य मोरे अंगीकार कैला, रौरव हैते काडी मोरे वैकुंठ चढायला. मी तर एक अशा कुळामध्ये, हीन कुळामध्ये जन्मलेलो आहे, अस्पृश्य आहे, आणि माझं जे शरीर आहे हे बघण्यासारखं देखील नाही, तरी देखील तुम्ही काय केलं, मला जवळ घेतलंच, माझा अंगीकार केला. आणि रवरव आहे ते मी रवरव नरकामध्ये पडणार होतो, परंतु तुम्ही मला काय केलं, वैकुंठे चढायला, मला वैकुंठ लोकामध्ये तुम्ही घेऊन गेला. तर ही तुमची महानता आहे. आणि पुढे हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस हे सगळी काही वार्ता होते आणि चैतन्य महाप्रभू तिथून आपल्या दुपारच्या मध्यस्नानासाठी निघून जातात, आणि मध्यस्नानासाठी गेल्यानंतर तसंच ते मग जगन्नाथांचं दर्शनासाठी जातात. आणि दुसऱ्या दिवशी परत हे जे काही चैतन्य महाप्रभू आहेत सकाळी सकाळी जगन्नाथांचं दर्शन घेतात आणि तिथे न थांबता काय करतात, लगेच हरिदास ठाकूरांच्या कुटीकडे धावत येतात. आणि तिथे आल्यानंतर ते पाहतात की हरिदास ठाकूरांना विचारतात, प्रभू कहे हरिदास कह समाचार, हरिदास कहे प्रभू एक कृपा तोमार. ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू हरिदास ठाकूरांना म्हणतात की काय समाचार आहे तुझा, त्यावेळेस हरिदास ठाकूर म्हणतात की प्रभू तुमची कृपा आहे अजून आहे. तर हरिदास ठाकूर हे सांगून पुढे जोरात हरिनाम संकीर्तन चालू करतात. आणि असं वर्णन आहे की हरिदास ठाकूरांना पूर्णपणे चहूबाजूंनी सगळे भक्त घेतात. वक्रेश्वर पंडित सगळे जे काही भक्त आहेत हे भक्त वक्रेश्वर पंडितांचं स्पेशल नृत्य आणि सगळे भक्त हरिदास ठाकूरांना चहूबाजूने घेऊन त्यांच्याजवळ कीर्तन करू लागतात. आणि पुढे हरिदास निजाग्रते प्रभू वसाईला, निज नेत्रे दुई भृंग मुख पद्मे दिला. आणि हरिदास ठाकूर आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत, तर त्यावेळी काय केलं त्यांनी की चैतन्य महाप्रभूंना आपल्या जवळ बसण्यासाठी सांगितलं. आणि निजाग्रते प्रभूर वसाईला, प्रभू काय केलं हरिदास ठाकूरांच्या जवळ बसले. आणि हरिदास ठाकूरांनी काय केलं, निज नेत्रे आपल्या नेत्रांनी दुई भृंग मुख पद्मे दिला, की आपले जे काही दोन्ही डोळे आहेत ते प्रभू चैतन्य महाप्रभूंच्या मुख कमलावर त्यांनी स्थानापन्न केले. आणि काय झालं पुढे, स्वहृदये स्वहृदयानी धरिला प्रभुर चरण, सर्व भक्त पदरेणु मस्तक भूषण. आपल्या हृदयाशी काय केलं त्यांनी, चैतन्य महाप्रभूंचे चरण धरले. आणि प्रभूंची जे काही चरण आपल्या हृदयाशी धरले आणि सर्व भक्तांच्या चरणांची धूळ आपल्या माथ्यावर घेतली. बघा, ह्या स्थितीमध्ये देखील वैष्णव एटिकेट ते पाळत होते. म्हणजे वैष्णव किती महान आहेत हे आपण समजू शकतो. आणि पुढे श्रीकृष्ण चैतन्य शब्द बलेन बार बार, प्रभु मुखे माधुरी प्रिय नेत्रे जलधार. आणि श्रीकृष्ण चैतन्य म्हणत त्यांनी परत परत ते म्हणू लागले. आणि प्रभु मुखे माधुरी, चैतन्य महाप्रभूंच्या मुखाचं जे काही सौंदर्य आहे ते आपल्या नेत्रांनी काय करत होते, पीत होते. आणि ते चैतन्य महाप्रभूंचं जे काही मुख आहे ते पाहता पाहता बघता बघता त्यांच्या नेत्रामधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आणि पुढे श्रीकृष्ण चैतन्य शब्द करीते उच्चारण, नामेर सहित प्राण कैला उत्क्रामन. बोलो हरिदास ठाकूर की. तर इथे श्रीकृष्ण चैतन्य प्रभू शब्दे करीला उच्चारण. आणि असं म्हणत म्हणत चैतन्य हरिदास ठाकूर यांनी काय केलं, आपल्या प्राणांचा त्याग केला. तर या शरीराचा त्याग केला. आणि पुढे असं वर्णन येतात की हरिदास ठाकूर यांचं जे काही महानिर्वाण आहे तर हे भीष्मदेवांशी तुलना केलेली आहे. भीष्मदेवाने देखील काय केलं होतं, इच्छा मरण, की माझ्या समोर ज्यावेळेस भगवंत असतील त्यावेळेस मी माझा देह त्यागेन. आणि इथे देखील आपण पाहतो की हरिदास ठाकूर तसं बघायला गेलं तर हे चैतन्य महाप्रभूंपेक्षा 35 वर्षांनी मोठे होते. आणि ज्यावेळेस महाप्रभूंच्या जवळ हरिदास ठाकूर येतात ते इच्छा प्रकट करतात की प्रभो तुम्ही आता लवकरच काय करणार आहात, तुमचा या जगातली लीला संपून तुम्ही जाणार आहात तर मला ते बघवणार नाही, म्हणून काय करा तुमच्या अगोदर मी गेलो पाहिजे, असं तुम्ही काय करा एक योजना आखा. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की ठीक आहे माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे, आणि त्या प्रकारे होतं. म्हणून त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की भगवान से बड़ा भक्त, म्हणजे भक्ताची जी इच्छा आहे ती भगवंतांना पूर्णच करावी लागते. म्हणून या लीलेवरून आपण हे पाहू शकतो. आणि पुढे एकदा एक प्रसंग पाहू आपण आणि थांबूया. तर एकदा हरिदास ठाकूर हे जोरजोरात हरिनाम घ्यायचे मोठमोठ्याने, आणि काही ब्राह्मण हे त्यांना म्हणायचे की असं एवढ्या जोरजोरात तू नाव घेतो, अरे तुला माहिती आहे का आता कुठला महिना चालला आहे? ते म्हणतात की नाही आता चातुर्मास आहे, भगवंत शयन करतात, त्यांना तू राग देऊ नकोस. जर तू जोरजोरात हरिनाम घेतलास तर त्यांना क्रोध येईल. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस व्यक्ती झोपलेला असतो त्यांना उठवलं की काय येतो, क्रोध येतो. सगळ्यांना अनुभव असेल थोडा थोडा. तर ते म्हणतात की तू भगवंतांना उठवू नको, त्यांना क्रोध देऊ नको. एक दुसरा ब्राह्मण म्हणतो की बघ जर भगवंत उठले आणि त्यांनी जर आम्हाला तांदूळ द्यायचं बंद केलं तर तू तुझा विचार कर. तर असं म्हणतात की बंगालमध्ये तांदूळ म्हणजे भातावरच दिवस चालतो, सकाळ दुपार संध्याकाळ भात पाहिजे. तर ते म्हणले की आम्हाला भात पाहिजे, तांदूळ पाहिजे. मग असं करत करत ते शेवटी शास्त्राच्या निष्कर्षावर येतात की ते म्हणतात की असं कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की भगवंतांचं नाव जोरजोरामध्ये घ्यायचं? तर हरिदास ठाकूर एक श्लोक कट करतात, तो श्लोक आज गायचा असतो असं ऐकलं मी. तर तो श्लोक आपण गाऊया. आणि हा श्लोक आहे श्रीमद भागवत 10वा स्कंद अध्याय क्रमांक 34 श्लोक क्रमांक आहे 17. तर याच्यामध्ये भगवंतांच्या उच्च स्वरामध्ये नाम संकीर्तनाचं महत्व दिलेलं आहे. तर आपण तो श्लोक गाऊया. यन्नाम ग्रहण अखिलान श्रोतृणामात्मनमेव च सद्यः पुनाति किं भूय स्तस्य स्पृष्टा पदाहिते. तर या श्लोकाचं भाषांतर असं आहे, तुमचे नाम संकीर्तन करणारा मनुष्य स्वतः सोबत सर्व श्रोत्यांनाही पावन करतो, मग तुमच्या प्रत्यक्ष चरण कमळांचा स्पर्श किती लाभकारी आहे याची गणना कोण करू शकेल? तर हे नामाचं जे काही उच्च स्वरामध्ये नामाचं जे काही महत्व आहे ते दिलेलं आहे की जो व्यक्ती स्वतः नाम घेतो उच्च स्वरामध्ये तोही पावन होतो, आणि जो नाम घेत नाही परंतु ऐकतो तोही पावन होतो. तर हे एवढे नामाची महिमा आहे. तर आपण हरिदास ठाकूर यांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांच्या एवढं तर आपल्याकडून होणार नाही, परंतु जर आपण अशा आचार्यांच्या चरणी प्रार्थना केली तर निश्चित आहे की आम्हाला जे काही ह्या भौतिक आदिदैविक जे काही क्लेश असतील आदि आध्यात्मिक, तर ते क्लेशांमध्ये वावरत असताना देखील आम्ही तुमच्या हरिनामाचा जो काही गजर आहे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे आम्ही सोडणार नाही. तर ही आपण हरिदास ठाकूर यांच्याकडून आज त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि त्यांच्या चरणी हीच प्रार्थना करूया की आम्हाला हरिनामाप्रती सदैव आसक्त राहू दे. हरी बोल. तर आपण हरिदास ठाकूर की, श्रील प्रभुपाद की, हरे कृष्ण. प्रभुपाद की जय.